विद्या शेळकेशी आज आपण बोलतोय, जिनी अगदी खूप सुंदर काम केलंय या लॉकडाऊनच्या काळात. स्वतःची जबाबदारी तिने स्वतः घेतली आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्यासोबत आहे MH 935 मध्ये, आणि तिच्याशी बोलणं कंटिन्यू करूयात.
तू सलग किती तास ड्राईव्ह केलंयस मग या सगळ्या काळात?
म्हणजे कधी कधी आता समजा मला जायचंय सातारा, सांगली, कोल्हापूर, असं 500 किलोमीटर, 400 किलोमीटर वन साईड राहायचं ते. तर तुम्ही समजून चला 1000-1200 किलोमीटर वन डे मध्ये मी 17-18 तासांमध्ये करायची कव्हर.
म्हणजे ना मला खरंच अभिमान वाटतो तुझ्याशी बोलताना, कारण की मी रिसेंटली ड्रायव्हिंग शिकली आहे आणि ते सोपं नाही मला माहिती. मी रिसेंटली शिकली आहे, पण तू एका एका दिवसात तू 1000-1000 किलोमीटर ड्राईव्ह केलेस, म्हणजे खरंच प्राऊड.
नाशिक मधून पुण्यामधून एका दिवसाला 2-2 चक्र मारायचे, काही वेळेस असं व्हायचं माझं. जस्ट मी आता आले आणि तर मला तिथे जायचंय असं कधी कधी व्हायचं.
तुला ड्रायव्हिंग बेसिकली आवडत असेल ना?
खूप मला ड्रायव्हिंग करायला खूप आवडतं आणि मिस्टरचा फुल सपोर्ट असल्यामुळे मला कुठेच त्रास. कधी कधी काय व्हायचं माहितीये, कधी त्यांना असं वाटलं नाही की आपली बायको आपल्याला घाबरते किंवा नर्वस आहे, ते सगळं म्हणायचं. तुला कोणी आडवं आलं ना, बिंदास लढ. पण तुझ्यासारख्या बायका किंवा मुलींची काळाला गरज.
येस एक्झॅक्टली. और इतना ड्राईव्ह करणे के लिए, जो लोग ड्राईव्ह करते ना बस उनकोही पता है की इतना ड्राईव्ह करणे के लिए हिम्मत लगती है और पॅशन लगता है ड्रायव्हिंग करणे का, और वो एक जुनून लगता है की हमको ये कर दिखाना है. सो विद्या थँक्यू सो मच की आज आपने हमको भी इंस्पायर किया. थँक्यू सो मच.
बाय, टेक केअर.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर लौट कर आएंगे थोड़ी देर के बाद, बातें कंटिन्यू करेंगे. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.